आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये दोन मल्टी ट्रेकिंग रेल्वे योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वर्धा बल्लारशाह चौथ्या लाईनचा समावेश. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान. 8 जणांचा मृत्यू. अकोल्यात 130 मिलीमीटर पावसाची नोंद. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भंडाऱ्यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात 129 मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये दोन मल्टी ट्रेकिंग रेल्वे योजनांना मंजुरी दिली आहे. या योजनांनंतर रतलाम नागदा तिसरी आणि चौथी लाईन तसंच वर्धा आणि बल्लारशाह चौथी लाईन यांचा समावेश करण्यात आला आहे. 3,399 कोटी खर्चून या योजनेचं काम पूर्ण करण्यात येणार असून वर्ष 2029-30 या योजना पूर्ण करण्यात येतील. यामुळे भारतीय रेल्वेच्या सेवांमध्ये 176 किलोमीटरची वाढ होणार असून जवळजवळ 784 गावांपर्यंत आणि 19.74 लाख लोकांपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या योजनेदरम्यान 74 लाख मानव दिवसांचा प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय या क्षेत्रात दळणवळणाचे दर कमी होतील आणि कार्बन उत्सर्जनात देखील घट होणार आहे. दरम्यान रेल्वेचा कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मोठा वाटा असून दळणवळण विषयक दर नियंत्रणात ठेवण्यात देखील रेल्वेची महत्वाची भूमिका असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
भारतीय रेल्वे वर्ल्ड में सेकंड लार्जेस्ट कार्गो कैरिंग रेल्वे बनी है. 1.6 बिलियन टन कार्गो कैरी किया पिछले साल और ये एक डिसाइसिव जंप है और इसका एनवायरमेंट पे बहुत बड़ा बेनिफिट मिला है. बिकॉज व्हेन यू कंपेयर हाईवे एंड रेलवे CO2 एमिशंस आर प्रैक्टिकली 95% लेस इन रेलवे और कंट्री की लॉजिस्टिक्स कॉस्ट में भी इसका बेनिफिट मिलता है. बिकॉज कॉस्ट बाय ट्रांसपोर्टेशन जो रेलवे और हाईवे को कंपेरिजन करो तो रेलवे की कॉस्ट आधे से कम है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिक्कीम इथं सिक्कीम ऍट 50 कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील तर उत्तर प्रदेशातील कानपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते 20,900 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. बिहारमध्ये पंतप्रधान करकत इथं 48,520 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील तर पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत अलीपूरदूर इथं शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचलं. सिंगापूर दक्षिण कोरिया आणि जपानमधले त्यांचे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर हे शिष्टमंडळ आता ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवाद विरुद्ध भारताची भूमिका इंडोनेशियाच्या नेतृत्वासमोर मांडणार आहे. खासदार संजय झा यांनी या दरम्यान देशाची दहशतवाद विरोधी भूमिका स्पष्ट केली.
सारी पार्टी एक साथ खड़ी है इस लड़ाई में. देश में भी लोग मान लिया है कि एनफ इज एनफ हो गया. अब अगर इस तरह का घटना होगा तो हम केवल नोट एक्सचेंज नहीं करेंगे, इन्फॉर्मेशन शेयर नहीं करेंगे. वी विल गो डीप इनसाइड एंड विल हिट यू लाइक एनीथिंग. ये एक रिजॉल्व लेकर के गए हैं. दुनिया में भी हम लोग जाकर के यही बता रहे हैं.
हे शिष्टमंडळ इंडोनेशिया सरकार से सदस्य राजकीय पक्षांचे नेते आसियानचे सरचिटणीस यांची भेट घेणार आहे. द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल ग्रीसमध्ये पोहोचलं. ग्रीसचा दौरा संपल्यानंतर हे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यासाठी लाटविया आणि स्पेनला भेट देतील. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काँगोच्या राष्ट्रीय सभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बर्थोल्ड उलुंगू यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल दक्षिण आफ्रिकेत पोहोचलं. फ्रान्समध्ये भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल फ्रेंच संसद सदस्यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पनामाला पोहोचलं आहे. राज्यात गेले 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 3 जालना 2 तर मुंबई रायगड आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील पावसाळ्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. अकोल्यात काल सुमारे 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं. साहित्याचं नुकसान झालं. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान झालं आहे. शहरात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. पावसामुळे फळबागा ज्वारी कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील घारोड इथं ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं नदी आणि परिसरातील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान नागपुरात देखील सध्या मेघगर्जनेसह हलका पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. वीर सावरकर यांची स्वातंत्र्य चळवळीतील अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे बलिदान आणि देशासाठीचं समर्पण मार्गदर्शक ठरत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याला समर्पित असलेल्या अभ्यास आणि संशोधन केंद्राचं काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारी अखिल भारतीय सावरकर पर्यटन साखळी तयार करावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. सावरकर जयंतीनिमित्त नागपुरातील शंकरनगर चौक इथल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिका, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, कठाळे परिवार प्रतिष्ठान, चित्पावन ब्राह्मण संघ नागपूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नागपूर, हिंदू महासभा तसंच विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. भंडाऱ्यामध्ये लाखनी इथं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात सुमारे 129 मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळून आला आहे. मिश्र खताच्या नमुन्याची अमरावतीमधल्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत. विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादक कंपनी आणि वितरक तसंच विक्रेत्यांकडे महाराष्ट्र राज्यातील खत उत्पादन आणि विक्री संबंधीचे कोणतेही परवाने नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथं केली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसगाड्यांमध्ये लावण्यात येणार असल्याचं या नवीन बसगाड्या प्रवासाकरिता अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची वॉशिंग्टन इथं आज भेट घेतली. दोन्ही देशात महत्वाच्या तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातले व्यापार संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी भारत अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद करण्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली. विक्रम मिसरी हे 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. तर एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान होणार आहे. काल लखनौ इथं झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. नागपूर महापालिकेच्या मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात येत्या 2 जून रोजी लोकशाही दिन सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. यात जनतेच्या तक्रारी, अडचणी आणि गाराणी ऐकल्या जातील तसंच त्यांचा निपटारा केला जाईल. लोकशाही दिनाला सर्व कक्षप्रमुख आणि झोन क्रमांक 1 ते 10 मधील सर्व सहाय्यक आयुक्तांनी माहितीसह उपस्थित राहावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी दिले. परदेशी विद्यार्थ्यांची नवीन व्हिसासाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया थांबवावी असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अमेरिकन दूतावास आणि काउन्सिलर कार्यालयांना सांगितलं आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या शाळा महाविद्यालयात इतर देशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यात मर्यादा येणार आहेत. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं हॉवर्ड विद्यापीठाला परदेशातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊ नये असं सांगितलं होतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 2 मल्टी ट्रेकिंग रेल्वे योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वर्धा बल्लारशाह 4th लाईनचा समावेश. राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान. 8 जणांचा मृत्यू. अकोल्यात 130 मिलीमीटर पावसाची नोंद. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि भंडाऱ्यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात 129 मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.